ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಭಾವಾರ್ಥ ದೀಪಿಕಾ ಅಧ್ಯಾಯ ಚೌಥ.
ಆಜಿ ಶ್ರವಣೇಂದ್ರಿಯಾ ಪಾಹಲೆ ಜೇಯೇಣಿ ಗೀತಾ ನಿಧಾನ ದೇಖಿಲೆ ಆತಾ ಸ್ವಪ್ನ ಚಿಹೆ ತುಕಲೆ ಸಾಚಾ ಸರಿಸೆ.
ಆಧೀಚಿ ವಿವೇಕಾಚಿ ಗೋಠಿ ವರಿ ಪ್ರತಿಪಾದಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಜಗಜೇಠಿ ಆಣಿ ಭಕ್ತರಾಜು ಕಿರೀಟಿ ಪರಿಸತಸೆ.
ಜೈಸಾ ಪಂಚಮಾಲಾಪು ಸುಗಂಧು ಕೀ ಪರಿಮಳು ಆಣಿ ಸುಸ್ವಾದು ತೈಸಾ ಭಲಾ ಜಾಹಲಾ ವಿನೋದು ಕಥೆಚಾ ಇಯೆ.
ಕೈಸಿ ಆಗಳಿಕ ದೈವಾಚಿ ಜೆ ಗಂಗಾ ಜೋಡಲಿ ಅಮೃತಾಚಿ ಹೋಕಾ ಜಪತಪೆ ಶ್ರೋತಯಾಂಚಿ ಫಳಾಲಿ.
ಆತಾ ಇಂದ್ರಿಯ ಜಾತ ಆಘವೆ ತಿಹಿ ಶ್ರವಣಾಚೆ ಘರ ರಿಘಾವೆ ಮಗ ಸಂವಾದ ಸುಖ ಭೋಗಾವೆ ಗೀತಾ ಖ್ಯಹಿ.
ಹಾ ಅತಿಸೋ ಅತಿ ಪ್ರಸಂಗೆ ಸಾಂಡೂನಿ ಕಥಾಚಿ ತೇ ಸಾಂಗೆ ಜೆ ಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ದೋಘೆ ಬೋಲತ ಹೋತೆ.
ತೇ ವೇಳಿ ಸಂಜಯೋ ರಾಯ ತೆ ಮಣಿ ಅರ್ಜುನ ಅಧಿಷ್ಠಿಲಾ ದೈವ ಗುಣಿ ಜೆ ಅತಿ ಪ್ರೀತಿ ಶ್ರೀನಾರಾಯಣಿ ಬೋಲ ತು ಅಸೆ.
ಜೇನ ಸಂಗೇಚಿ ಪಿತಯಾ ವಸುದೇವಾಸಿ ಜೇನ ಸಂಗೇಚಿ ಮಾತೇ ದೇವಕೀಸಿ ಜೇನ ಸಂಗೇಚಿ ಬಂಧು ಬಳಿ ಭದ್ರಾಸಿ ತೇ ಗುಹ್ಯ ಅರ್ಜುನೇಶಿ ಬೋಲತ.
ದೇವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಏವಢೀ ಜವಳಿಕ ಪರಿತೇಹಿ ನ ದೇಖೆ ಯಾ ಪ್ರೇಮಾಚೆ ಸುಖ ಆಜಿ ಕೃಷ್ಣ ಸ್ನೇಹಾಚೆ ಬಿಕ ಯಾ ತೇಚಿ ಆಥಿ.
ಸನಕಾದಿ ಕಾಂಚಿಯಾ ಆಶಾ ವಾಢೀ ನಲ್ಯಾ ಹೋತಿಯಾ ಕೀರ ಬಹುವಸಾ ಪರಿತ್ಯಾಹಿ ಏಣೆ ಮಾನೆ ಯಶ ಏತಿ ಚಿನ.
ಯಾ ಜಗದೀಶ್ವರಾಚೆ ಪ್ರೇಮ ಏಥ ದಿಸತಸೆ ನಿರುಪಮ ಕೈಸೆ ಪಾರ್ಥೆ ಏಣೆ ಸರ್ವೋತ್ತಮ ಪುಣ್ಯ ಕೇಳೆ.
ಜಯಾಚಿಯಾ ಪ್ರೀತಿ ಅಮೂರ್ತ ಆಲಾ ವ್ಯಕ್ತಿ ಮಜ ಏಕವಂಕೀಯಾಚಿ ಸ್ಥಿತಿ ಆವಡತು ಹಸೆ.
ಏರವಿಹಾ ಯೋಗಿಯಾ ನಾಡಳೆ ವೇದಾರ್ಥಾಸಿ ನಾಕಳೆ जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना
तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवणे माने सकृप जाहला आहे
हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैल थडी कैसा याची आवडी आवरला असे
मग देव म्हणे अगा पंडुसुता हाची योगु आम्ही विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची
मग तेणे विवस्वते रवी हे योगस्थिति आघवी निरूपिली बरवी मनु प्रती
मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा
मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते परिते थोनि आता सांप्रते नेणिजे कोणी
जे प्राणिया कामी भरू देहा चिवरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा
अवांटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीवू तैसा उपाधी आवडे लोका
एरवी तरी खवणे आंच्या गावी पाटावे काय करावी सांगे जात्यंधारवी काय आथी
का बहिर यांच्या आस्थानी कवण गीता ते मानी की कोल्हे या चांदणी आवडी उपजे
पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते वोळखती
तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषणेणती ते मूर्ख केवी पावती मजईश्वराते
कैसा नेणो मोह वाढी नला तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगुहा लोपला लोकी ये
तोची हा आजियाता तुझ प्रती कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी
हे जीवींसे निज गुज परी केवी राखो तुझ जे पढ़िए सी तू मज म्हणूनिया
तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा
तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचू जावो जरी संग्रामा रूढ आहो जाहलो आम्ही
तरी नावे कहे सहावे गाजा बज्जही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी
तव अर्जुन म्हणे श्री हरी माय आपुले याचा स्नेहो करी एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी
तू संसार श्रांतांची साऊली अनाथ जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा
देवा पांगुळ एका देवीचे तरी जन्मौनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा
आता पुसेन जे मी काही तेथनिके चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोला एका
तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावेक मज चित्ता मानेची ना
जे तो विवस्वतु म्हणजे काई ऐसे हे वडिला हाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला
तो तरी आई की जे बहुता काळांचा आणि तू तव श्री कृष्ण सापेचा म्हणून गा इये मातुचा विसंवादू
देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेणीजे हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा
परिहेची मातू आघवी मी परियेसे ऐशी सांगावी जे तुआची रवी केवी पाही उपदेशु केला
तव श्री कृष्ण म्हणे पंडुसुता तो विश्वतु जयी होता तई आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ
तरी तू गाहे नेणसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परीतिये न स्मरसी आपुली तू
मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा
म्हणूनी हे आघवे मागील मज आठवे मी अजूही परिसंभवे प्रकृतियोगे
माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझा चिठाई
माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीनु ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरहवी नाही
की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरहवी काय वस्तु विचारे दुजे आहे
तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जै अधिष्ठी तै साकारपणे नटनटी कार्या लागी
जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे आद्यु असे
म्हणौनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा
ते वेळी आपुल्याचे नी कैवारे मी साकारु होनी अवतरे मग अज्ञानाचे आंधारे गिळूनी घाली
अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी
दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानु गिवशी धर्मासी नीतीशी शेस भरी
मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर
सत्सुखे विश्व कोंदे धर्मुची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकाची
तै पापांचा अचळ फिटे पुण्याची पहाट फुटे जई मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा
ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परिहेची वोळखे जो जगी तो विवेकिया
माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त
तो चालिला संगे न चळे देहींचा देहा ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझा चिरूपी
एरहवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा की वेळी न वचती क्रोधाचिया
सदा मियांची आथिले माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वीतरागजे
जे तपो तेजाचिया राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप
ते मद्भावा सहजे आले मी तेचिते होऊनी ठेले जे मज तया उरले पदर नाही
सांगई पितळेची गंधी काळिक जई फिटली होय निशेख तई सुवर्ण काई आणिक जोडू जाईजे
तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एथ संशयो कायसा
एरहवी तरी पाही जे जैसे माझा ठाई भजती तयामीही तैसाची भजे
देखई मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझा चिठाई
परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धि भेदासी आले तेणेची त्या कल्पिले अनेकत्व
म्हणूनी अभेदी भेदु देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचरचाते
जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिति
मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिति
तीर्थ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परीते कर्म फल निश्चित वोळखतू
वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्यलोकी
जैसे क्षेत्री जे पेरी जे ते वाचूनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे
नातरी कड़या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पड़ी साधु होनी उठी निमित्त योगे
तैसा समस्ताया भजना मी साक्षी भूतु पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली
आता याची परी जाण चारही हे वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे
जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली
एथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गा चहू वर्णी ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे
म्हणून आईके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी
हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा
मागील मुमुक्षुजे होते तिही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा
परिते बीजे जैसी दग्धली नुगवतींची पेरिली तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतु
एथ आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्युनो हे
कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले
जैसे का कुडे नाणे खऱ्याचे सारखे पणे डोळ्यांचे ही देखणे संशयी घाली
तैसे नैष्कर्म्यतेचे नि भ्रमे गिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती
वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणौनी आता तेची परियेसी सांगेन तुझ
तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारु संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ
मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित ते ही ओळखावे निश्चित उपयोगीसी
पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे ये तुलेनी काही न गुंफे आपैसेची
एरहवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परी ते असो आईके चिन्ह प्राप्तांचे का
जो सकळ कर्मी वर्तता देखई आपुली नैष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाचिया
आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे
तरी क्रियाकलापु आघवा आचरतु दिसे बरवा तोचितो ये चिन्ही जाणावा ज्ञानी यागा
जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळमाजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे
अथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ
तैसे सर्व कर्मी असणे, ते फुडे मानूनी वायाणे, मग आपणया जो जाणे नैष्कर्म्यु ऐसा।
आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता।
तो मनुषा सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माजी न बुडे भानुबिंब।
तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात।
एके चिठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला आंगे चितो।
जया पुरुषाचा ठाई, कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेना।
आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धीने, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना।
ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू।
जो शरीरी उदासु फळ भोगी निरासु, नित्यता उल्हासु होनी असे।
जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची आवोगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता।
कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडो आशा कुरोंडी अहभावेसी।
म्हणौनी अवसरे जे जे पावे, की तेणे चितो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही।
तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाए, आई के ते आहे तोची जाहला।
चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो
हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचूनी नाही आता कवणते कर्म काई बाधी तयाते
हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काई म्हणिजे बोलवरी
म्हणून सर्वान परी मुक्तो तो सकर्मुची कर्म रही तू सगुण परिगुणाती तू एथ भ्रांती नाही
तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे सोखाळू भला
ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाचा चिठाई
अकाळींची अभ्रे जैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदयली शांती
तैशी विधिविधाने विहिते जरी आचरे तो समस्ते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावती चिगा
हे हवन मी होता काये यज्ञी हा भोक्ता ऐसिया बुद्धिसी नाही भिन्नता म्हणौनिया
जे इष्ट यज्ञ यजावे ते हवि मंत्रादि आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी
म्हणौनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा
आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे
जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले
तिही योगाग्निके यजिजे तो दैव यज्ञु म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा
आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञची यज्ञु देख उपासिजे।
एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करिती पवित्री इंद्रियद्रव्यी।
एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ।
तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळिपली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे।
मग वाक्य विधीची निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा।
एकीयया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकु केला।
तो उपशमे निहटिला धैर्ये वरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे।
ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे।
पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तो नी गेला धूमू। मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू
तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आईते होते।
तेणे साधुकुपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराचिया समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया।
तीर्थ सोहं मंत्री दीक्षिती इंद्रिय कर्मांचा आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया।
पाठी प्राणक्रियेची स्त्रुवे निशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले।
मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला तिही।
एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक।
एक द्रव्यु यज्ञु मणिपती एक तपसामग्री तानि पजविति एकयोगया गुहि आहाति जे सांगितले
एकी शब्दी शब्दुयजिजे तो वाग्यज्ञु भणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञु
हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेन्द्रियासीची घडे योग्यतावशे
ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणौनी आपण पातीही केले आत्महवन
मग अपानाग्निचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे
एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा
एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करिती
ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिहि यज्ञद्वारा मनोमळ क्षाळण केले
जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नि आणि होता उरे चिना
जेथ यजितयाचा कामुपुरे यज्ञींचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात
विचार जेथ नरिगे हे तुजेथ ननिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना
ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे
ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा तेज हाले अनायासे
येरा विरक्तिमाळ नघालीची जया संयमाग्नीची सेवा नघडेची जे योग यागुन करीतीची जन्मले साते
जयांसे ऐहिक धड नाही तयांसे परत्र पुससी काई म्हणोनी असो हे गोठी पाही पंडुकुमरा
ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारू निवेदेची चांग म्हणितले आहाती
परी तेणे विस्तारे काय करावे हेचि कर्म सिद्ध जाणावे ये तुले निकर्म बंधु स्वभावे पावेलना
अर्जुनावे दुजयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जयान भाळियेचे फळ स्वर्ग सुख
ते द्रव्यादिया गुकीर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिन करा पाशी
देखै परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री
जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची
जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू
मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माजी सापडले ज्ञेय दिसे
जेथ वैराग्याचा पांगु फिटे विवेकाचाही सो सुतुटे जेथन पाहता सहज भेटे आपण पे
ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी
जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी
तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ
मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये
जयाचे निवाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकु होय
ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषे ही भूते माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू।
ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारु जाईल, जै गुरु कृपा होईल पार्थागा।
जरी कल्मषाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी।
तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आघवेची गाथो कडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये।
देखे विश्वभ्रमायसा जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरे चिना।
तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी।
सांगई भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयींचे वाहटुळी काय अभ्रपुरे।
की पवनाचे निकोपे पाणीयेंची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे तृणे काष्ठे काई।
म्हणौनी असो हे न घडे ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानाचे नी पाडे पवित्र न दिसे।
एथ ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा।
या महातेजाचे नी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे।
नातरी पृथ्वीचे निपाडे काटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा।
म्हणौनी बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आथी।
जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेंसींची।
आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळू फेडणे तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा
परीतेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले
मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपावो तुझ
तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही
जो मनासी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धचे निसंभोगे सुखिया जाहला
तयातेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माजी अचुंबित शांति असे
ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा
मग जेऊती वास पाहिजे तेऊती शांतीची देखिजे तीथ आप परुनेणिजे निर्धारिता
ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता
ऐके जया प्राणियाचा ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काई वरी मरण सांग
शून्य जैसे का गृह का चैतन्ये वीण देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन
अथवा ज्ञान कीर आपुनो हे परिते चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै
वाचून ज्ञानाची गोठी कायसी परिते आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण
जे अमृत ही परिनावडे ऐसे साव्याची आरोचकुजई पडे त तई मरण हाले असे फुडे जाणो ये की
तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञाने सीची माजे तो संशये अंगीकारिजे एथ भ्रांति नाही
मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासीगा
जया काळ ज्वरु आंगी बाणे तोषी तोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदिणे सरिसेची मानी
तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित
हा रात्रि दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मना नये
म्हणून संशयाहूनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियांसे
येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकुजिणावा जो ज्ञानाचिया अभावा माजी असे
जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा
हृदयी हाची न समाये बुद्धी ते घिवसूनी ठाये तेथ संशयात्मक होय लोकत्रय
ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग
तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निःशेष खता फिटे मानसीचा
या कारणे पार्था उठी वेगी वरौता नाशुकरोनी हृदयस्था संशयासी
ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्री कृष्णु ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया
तवया पूर्वा पर बोलाचा विचारूनी कुमरु पंडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल
ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पेल पुढा
जयाचिया बरवे पणी की जे आठा रसांची वो वाळणी जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी
तो शांतुची अभिनवेल ते परियसा मरहाटे बोल जे समुद्राहूनी सखोल अर्थ भरित
जैसे बिंब तरी बचके हे वढे परिप्रकाशा त्रैलोक्यथोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी
ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षु जैसा बोलू व्यापकु होय तैसा तरी अवधान द्यावे
हे असो काय म्हणावे सर्वज्ञु जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी
जेथ साहित्य आणि शांती हे रेखाधिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता
आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा
सहजे मलया निळू मंदु सुगंधु तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या
तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी देवींची काना करवी म्हणवी बापू माझा
तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे
जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा।
तैसा मनाचा मारुन करिता आणि इंद्रिया दुखन देता। एथ मोक्षु असे आयता श्रवणाची माझी।
म्हणून आथिलिया आराणुका गीतार्थुहानिका ज्ञान देवो म्हणे आयिका निवृत्तिदासु।
श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका अध्याय चौथा समाप्त।